सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष भक्ती सत्संगाच्या आरंभी आपण सर्वांनी परमगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे भक्तिभावे स्मरण करूया. आजच्या या विशेष सत्संगात साक्षात गुरुतत्व अधिकाधिक प्रमाणात कार्यरत झाले आहे. आपण सर्वांनी अनन्य शरणागतीच्या भावाने गुरुतत्व अनुभवण्याचा प्रयत्न करूया. संपूर्ण लीनतेने श्री गुरु चरणांची प्रार्थना सुमने समर्पित करूया. हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, हे गुरुनाथा, आपण आम्हाला जीवनात गुरुरूपात लाभलात. म्हणूनच प्रत्येक वर्षी आपली गुरुपौर्णिमा साजरी करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आपल्यामुळेच आमची प्रत्येक गुरुपौर्णिमा विशेष आणि भक्तिमय होते. हे गुरुराजा, ह्यासाठी आपल्या श्रीचरणी अनंत कोटी कृतज्ञता, अनंत अनंत कोटी कृतज्ञता. हे गुरुमाऊली, यावर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला आपल्या श्रीचरणी भक्तिभावाचे आणि कृतज्ञतेचे निर्मळ पुष्प समर्पित करता येऊ दे. त्यासाठी आमचे मन निर्मळ करून घेणारे प्रयत्न आपणच आमच्याकडून करवून घ्या. हे गुरुवर्या, आजचा हा भक्ती सत्संग आम्हाला संपूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीपूर्ण अंतकरणाने श्रवण करता येऊ दे. हे भक्तिदाता श्रीगुरु, आपणच आम्हाला या भक्ती सत्संगाद्वारे पूर्णपणे गुरु भक्तिमय करा. हीच आपल्या परमचरणी मनोभावे प्रार्थना आहे. शिष्याला जीवनमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या श्री गुरूंच्या ठाई ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचे तत्व अखंड कार्यरत असते. एवढेच नव्हे तर सृष्टीची निर्मिती करणारी, पालन करणारी आणि अज्ञानाचा नाश करणारी सर्व सामर्थ्यशाली ईश्वरी शक्ती म्हणजे साक्षात परब्रह्मच श्री गुरूंच्या रूपात कार्य करते. आत्ता पण अशा परब्रह्म स्वरूप गुरुदेवांच्या श्रीचरणी भक्तिभावे श्लोकपुष्प समर्पित करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूर गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व गुरुभक्त जीवांना माझा गुरुभक्तिमय नमस्कार. आज आपल्या सर्वांच्या जीवनातील अत्यंत पवित्र, चैतन्यमय आणि भाग्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज आपण सर्वजण या विशेष भक्ती सत्संगासाठी एकत्रित आलो आहोत. गुरु म्हणजे केवळ देह नव्हे, गुरु म्हणजे एक अथांग आणि व्यापक तत्व आहे. हे तत्व आपल्याला मायेच्या गर्द अंधारातून बाहेर काढून ईश्वराच्या प्रकाशमय अस्तित्वाकडे नेण्याचे कार्य करते. अशा या चैतन्यमय, ज्ञानमय आणि करुणामय श्री गुरूंच्या चरणी आपली अनन्य साधारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपल्याला या भक्ती सत्संगाच्या रूपाने मानस पुष्पांजली अर्पण करायची आहे. खरे तर गुरूंचे महात्म्य शब्दात मांडणे म्हणजे जणू ज्योतीने तेजाची आरती. पण तरीही आपल्या मनात श्री गुरूंप्रती असलेला भक्तिभाव वृद्धिंगत करण्यासाठी आपण या सत्संगाच्या माध्यमातून मनपूर्वक प्रयत्न करूया. या गुरुभक्तिमय सत्संगाचा पूर्णपणे लाभ घेऊया. गुरुपौर्णिमा हा केवळ औपचारिक गुरुपूजनाचा दिवस नाही, हा तर आपल्या अंतर्मनाचा आरसा स्वच्छ करण्याचा उजळवण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुकृपेचा महासागर अनुभवण्याचा मंगल सोहळा आहे. आपण सर्वांनी आपल्या अंतर्मनावर करून घेऊया. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुकृपेच्या प्रवाहामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा महामंगल उत्सव आहे. या महामंगल उत्सवाचा साधनेच्या दृष्टीने आपल्याला अधिकाधिक लाभ करून घ्यायचा आहे. शिष्याच्या जीवनात गुरूंचे स्थान हे सूर्यासारखे तेजस्वी असते. ज्याप्रमाणे सूर्य जगाचा अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे सद्गुरु आपल्या शिष्याच्या चित्तावरील अज्ञानाचे थर दूर करून तिथे आत्मज्ञानाचा दिव्य प्रकाश प्रस्थापित करतात. परंतु साधकानो, एक सूत्र नेहमी स्मरणात ठेवूया. सूर्याचा प्रकाश सर्वत्र सारखाच पडतो, त्याचप्रमाणे गुरूंची कृपा देखील अखंड वाहत असते. पण ती ग्रहण करण्यासाठी आपल्या मनाची कवाडे खुली असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपले मन शुद्ध आणि निर्मळ असायला हवे. चला तर आत्ताच आपण आपल्या अंतर्मनाची कवाडे उघडूया आणि गुरुकृपेचा प्रकाश स्वतःच्या अंतरात अनुभवूया. त्यासाठी आजच्या या गुरुकृपामय भक्ती सत्संगातून दिशा घेऊया. गुरुपौर्णिमा हा कृतज्ञतेचा उत्सव आहे. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी शिष्य आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहतो आणि स्वतःला विचारतो, आज मी जो काही आहे तो कोणामुळे? आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, कुटुंबाने संस्कार दिले, शिक्षकांनी शिक्षण दिले, पण स्वतःची खरी ओळख करून देणारे, जीवनाचा उद्देश समजावून सांगणारे आणि परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे केवळ सद्गुरू. आपण या जगात जन्म घेतो तेव्हा आपल्याला स्वतःचे नावही माहीत नसते. हळूहळू आपण शिक्षण घेतो, मोठे होतो, जगात वावरायला शिकतो, पण एक प्रश्न कायम अनुत्तरित राहतो, मी कोण आहे? माझ्या जन्माचे उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचे उत्तर पुस्तके देऊ शकत नाही, बुद्धी देऊ शकत नाही, अनुभवही अपुराच पडतो. या प्रश्नाचे उत्तर फक्त सद्गुरूच देऊ शकतात. केवळ त्यांच्यातच ते सामर्थ्य असते. म्हणून भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण देवाची अनुभूती करून देणारे गुरुच असतात. सद्गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणारा दीपस्तंभ. समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपग्रह जसा किनाऱ्याचा मार्ग दाखवतो, तसे सद्गुरु जन्म मरणाच्या अथांग सागरातून मुक्तीचा मार्ग दाखवतात. आपल्या जीवनात जे काही चांगले घडले, जे काही आध्यात्मिक लाभले, जे काही ईश्वराकडे वळले, त्यामागे जर कोणाचे ऋण असेल तर ते सद्गुरूंचे आहे. गुरूंचे ऋण शिष्याला कधीच फेडता येत नाही. परमेश्वराने आपल्याला हा नरजन्म दिला खरा, पण जीवन जगण्याची दिशा देणारे कोण आहेत? तर ते आहेत सद्गुरू. परमेश्वराने आपल्याला नेत्र दिले, पण पाहण्याची दृष्टी देणारे सद्गुरू आहेत. परमेश्वर सर्वत्र आहे, पण त्याची ओळख करून देणारे सद्गुरू आहेत. संत म्हणतात, गुरु म्हणजे चालता बोलता वेद. त्यांच्या जीवनात ज्ञान असते, प्रेम असते, करुणा असते, आणि शिष्याला स्वतःसारखे घडवण्याची अपार शक्ती असते. गुरु आपल्याला केवळ उपदेश करत नाहीत, तर आपल्या प्रत्येक कृतीतून शिकवतात. सद्गुरूंचे मौनही पुष्कळ काही शिकवते. सद्गुरूंचा एक दृष्टी कटाक्ष म्हणजे कृपा असते, आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे शिष्याच्या जीवनाचा आधार असतो. असे हे गुरुमहात्म्य आपल्या अंतर्मनावर आणखी कोरून घेण्यासाठी आपण श्री गुरुंना संपूर्ण शरण जाऊया. आजच्या या विशेष भक्ती सत्संगाचा लाभ घेऊन आपण सर्वजण आपल्या साधनेची म्हणजे श्री गुरुचरणांपर्यंत जाण्याची गती वाढवूया. गुरुंनी दाखवलेल्या विहंगम मार्गावरून चालत जीवनाचे अंतिम ध्येय असलेले गुरुचरण गाठण्याचा दृढ निश्चय करूया. आजच्या भक्ती सत्संगातील प्रत्येक शब्द दिव्य गुरूंचे संकीर्तनच असणार आहे. या गुरुनाम संकीर्तनामध्ये आपण सर्वांनी मनपूर्वक सहभागी होऊया. या सत्संगात श्री गुरूंच्या दिव्य संकल्पाने उमटणारा एक एक शब्द अर्थात गुरुवाणीच आहे. गुरूंच्या त्या दिव्य वाणीचा लाभ घेण्यासाठी आपण संपूर्णपणे सिद्ध होऊया. गुरूंच्या दिव्य वाणीचे कानानी भक्तिभावाने श्रवण करूया, आणि ती दिव्य वाणी त्यांचे ब्रह्म वाक्यासमान असणारे शब्द आपल्या हृदयामध्ये कोरून घेऊया. मनामध्ये अन्य कोणताच विचार न आणता आपल्याला आज या भक्ती सत्संगाशी पूर्णपणे एकरूप व्हायचे आहे. भक्ती सत्संगाच्या निमित्ताने वायुमंडलामध्ये विशेष रूपाने कार्यरत झालेले दिव्य गुरुतत्व प्रत्यक्ष अनुभवायचे आहे. राम से बड़ा राम का नाम हे आपण ऐकलेलंच आहे. श्रीरामाच्या दिव्य नामात त्याच्या रूपापेक्षाही अधिक सामर्थ्य आहे. त्याचप्रमाणे गुरुदेवांच्या दिव्य रूपात जेवढं सामर्थ्य आहे त्यापेक्षा अधिक सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये आहे. कारण गुरुनाम हे निरंतर दिव्य असते. त्या दिव्य नामाच्या उच्चारानेच त्यांचे दिव्य रूप आपल्यासमोर प्रगट होऊ शकते. गुरूंचे दिव्य नाम हा आपल्याला आणि त्यांना जोडणारा एक सुंदर रेशमी आणि दैवी धागा आहे. गुरुनामाचे हे संकीर्तन आपले सर्व संचित प्रारब्ध जाणारे आणि अंतरातील दोष अहमरूपी मळाला शुद्ध करणारे आहे. हे संकीर्तन आनंदाच्या सागरामध्ये वृद्धी करणारे आहे आणि नित्य अमृताचा आस्वाद देणारे आहे. गुरुंचे दिव्य नाम हे मंगलमय आहे. ते साधकांचे सर्व प्रकारे मंगल करणारे आहे. गुरुंच्या दिव्य नामामध्ये त्यांच्या समस्त शक्ती सामावलेल्या आहेत. अशा दिव्य गुरुनामाचा उच्चार करताच आपला रोम रोम पुलकित होतो आणि सर्व चिंता नाहीशा होतात. चला तर सर्वांनी डोळे मिटूया. गुरु म्हणजेच आपल्यासाठी साक्षात भगवंत आहे. गुरु हेच साक्षात गोविंद आहेत. अशा गुरूंच्या चरणी शरण जाऊया. अंतरामध्ये गुरुभक्तीचा ओलावा अनुभवूया. रोम रोमासहित गुरूंची दिव्य ऊर्जा अनुभवूया. आजच्या या भक्ती सत्संगामध्ये आपल्याला हीच गुरूंची पवित्रता, त्यांच्या दिव्य लीला, दिव्य महात्म्य अनुभवायचे आहे. गुरु महात्म्याच्या या पवित्र भावगंगेमध्ये भिजून आपणही चिंबचिंब होऊया, पूर्णपणे शुद्ध होऊया. आपले गुरुदेव हे केवळ आपल्या साधकांचेच गुरु नाहीत, ते विश्वगुरु आहेत, जगद्गुरु आहेत. त्यांचं दिव्य महात्म्य आपल्यापैकी प्रत्येक साधकाने अनुभवलेले आहे. अशा दिव्य क्षणांचे स्मरण करूया. त्या दिव्य स्मृतींना या सत्संगाच्या माध्यमातून उजाळा देऊया. त्या समवेतच या भाव सत्संगातील श्री गुरूंविषयीच्या दिव्य शब्द मोत्यांचीही आज त्यात भर पडणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत कबीर अशा अनेक संतांच्या जीवनात गुरुभक्तीला सर्वोच्च स्थान होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की गुरुकृपा झाली तर कठीण साधनाही सहज होते. आज आपण काही संतांच्या दिव्य शब्दातून सद्गुरु महात्म्य प्रत्यक्ष अनुभवूया. तो गुरुमहिमा ऐकताना प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची अनुभूती घेऊया. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरूंचे महत्व विशद करताना म्हणतात, सद्गुरु वाचुनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी तयांचे, आपण सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ मग तयासी, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. अर्थात मोक्षाच्या वाटेवर चालताना सद्गुरूंशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. जोपर्यंत जीव सद्गुरूंच्या चरणी शरण जात नाही तोपर्यंत त्याला मुक्तीचा मार्ग गवसत नाही. सद्गुरूंची कृपा एवढी विलक्षण असते की ते आपल्या शिष्याला क्षणाचाही विलंब न लावता स्वतःसारखेच म्हणजे ब्रह्मरूप करून टाकतात. त्यांना काळ वेळेचे बंधन नसते. अनेकदा सद्गुरूंना परिसाची उपमा दिली जाते. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, ही उपमा सद्गुरूंसाठी अपूर्ण आहे. परीस केवळ लोखंडाचे सोने करतो, पण त्याला त्या लोखंडाला स्वतःसारखे परीस करता येत नाही. सद्गुरु मात्र शिष्याला स्वतःसारखे म्हणजे सद्गुरूच बनवतात. संसारी लोक बाह्य जगात गुरफटून खऱ्या देवाला म्हणजेच सद्गुरूंना विसरले आहेत. हेच समाजाचे मोठे दुर्दैव आहे. आपल्या सर्वांचे किती थोर भाग्य आहे की आपल्याला अगदी सहजपणे साक्षात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखे गुरु लाभले, ज्यांनी आपल्या सर्वांना मुक्तीचा मार्ग दाखवून त्या वाटेवर चालायला शिकवले आहे आणि आजही तशी शिकवण देत आहेत. जे केवळ लोखंडाचे सोने करणारा परीस नाहीत, तर साधकाला शिष्य, गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु पदापर्यंत पोचवून स्वतःसारखे घडवत आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. म्हणूनच आपण संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे, सद्गुरु वाचुनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी तयांचे, हे आपल्या अंतर्मनावर बिंबून गुरुचरणांची अखंड 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 शरणागत राहूया. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या दृष्टीने गुरु हेच सर्वस्व आहेत. संत एकनाथ महाराज म्हणतात, गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची हो कुलदेवता, घोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे, काया वाचा आणि मन गुरुचरणी अर्पण, एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन. अर्थात गुरु हेच आमचे माता पिता आणि कुलदैवत आहेत. जेव्हा जेव्हा जीवनात कठीण प्रसंग किंवा संकट येते, तेव्हा गुरुच ढाल बनून आमचे रक्षण करतात. म्हणूनच आपला देह, वाणी आणि मन हे सर्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, या एकनाथाने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच संपूर्ण शरणागत भावाने गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी समर्पित केले आहे. संत एकनाथांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक साधकच अनुभूती घेतो की आपले गुरुदेव अखंडपणे आपल्या समवेत आहेत आणि तेच आपले सर्वस्व आहेत. साधकांना मायेतील नात्यापेक्षाही गुरुदेवांची असलेले नातेच परमश्रेष्ठ वाटते. अशा श्री गुरूंच्या चरणी आपणही आपला देह, वाणी आणि मन संपूर्ण समर्पित करूया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पावलोपावली आपल्या सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. श्री गुरूंची कृपा संपादन करणे हेच साधकाच्या जीवनाचे परमध्येय असायला हवे. याचे मर्म माऊलींनी अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दात मांडले आहे. संत ज्ञानोबा माऊली काय म्हणतात, त्यांचे ते भक्तिबोल आपल्या हृदय मंदिरात करून घेऊया. ते सांगतात, ज्या परम कल्याणकारी श्री गुरुनी मला या दुस्तर अशा संसार सागरातून सुखरूप तारून नेले, ते सद्गुरु माझ्या हृदयात निरंतर विराजमान आहेत। त्यांची ही कृपा एखाद्या दिव्य अंजनाप्रमाणे आहे। माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यावर दृष्टी सतेज होते आणि भूगर्भातील गुप्त धनराशीचा खजिना सहजपणे दृष्टीस पडू लागतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या कृपेने मला आत्मधनाचा साक्षात्कार झाला आहे। ज्याप्रमाणे चिंतामणी रत्न हाती आल्यावर मनुष्याचे सर्व मनोरथ तत्काळ पूर्ण होतात, त्याप्रमाणे गुरु श्री निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने माझे सर्व संकल्प सिद्धीस केले आहेत। माऊली पुढे सांगतात, लोक हो, तुम्ही अंतकरणपूर्वक श्री गुरूंचे भजन करा, कारण गुरु भजनाने आणि गुरुसेवेनेच जीवनाचे सार्थक होते। या संदर्भात माऊलींनी काही सुंदर उदाहरणे दिली आहेत, ती आपण समजून घेऊया। माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले असता त्याच्या सर्व फांदे आणि पाने आपोआप टवटवीत होतात, समुद्रात स्नान केले असता त्रैलोक्यातील सर्व तीर्थांचे पुण्य एकाच वेळी प्राप्त होते, किंवा जसे केवळ अमृताचे सेवन केले असता जगातील सर्व रसांच्या सेवनाचे समाधान मिळते, त्याचप्रमाणे केवळ श्री गुरुंना वंदन केले तर ते सर्व चराचर सृष्टीला सर्व देवतांना वंदन केल्यासारखे ठरते। म्हणूनच मी त्या पूजनीय श्री गुरुंना वारंवार नमन करतो, कारण ते भक्ताच्या अंतकरणातील सर्व सात्विक इच्छा पूर्ण करणारे कल्पतरू आहेत। चातक पक्षी पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो, तेव्हा मेघ जसा स्वतःतील सर्व पाण्याच्या साठ्याचा चातकासाठी मुक्तपणे वर्षाव करतो, तसाच सद्गुरूंनी माझ्यावर बोधाचा वर्षाव केला आहे। त्यांनी आपल्या दिव्य ज्ञानाचा संपूर्ण ठेवा माझ्यात ओतला आहे। खरे तर मी शास्त्रांच्या अभ्यासाविना अल्पमती आहे, तरी आज त्यातून भगवद्गीतेसारखे ब्रह्मरसाने ओतप्रोत भरलेले मधुर शास्त्र प्रगटत आहे। ही माझी विद्वत्ता नसून केवळ श्री गुरूंच्या कृपेचे फळ आहे। केवळ आणि केवळ माझ्या गुरूंच्या कृपेचेच फळ आहे। साधकानो, येथे याचा अर्थ लक्षात घेऊया की जेव्हा सद्गुरु एखाद्या साधकाचा स्वीकार करतात, जेव्हा ते आपला वरद हस्त शिष्याच्या शिरावर ठेवतात, तेव्हा त्यांचे संपूर्ण जीवन आनंदमय आणि कृतार्थ होऊन जाते। श्री गुरूंच्या चरण कमलांची अनन्य भावे शरण जाणे हीच खरी साधना आहे। संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजणही अशी अनुभूती नेहमीच घेतो की गुरुदेवांनी आपल्या सर्वांचा स्वीकार करून त्यांचा परम कृपामय वरदहस्त आपल्या सर्वांच्या मस्तकावर ठेवला आहे। त्यांच्याच कृपेने आपले संपूर्ण जीवन सुवर्णमय आनंदमय आणि कृतार्थ झाले आहे। हीच दिव्य अनुभूती घेत आपण सर्वांनी श्री गुरूंच्या श्री चरणांची एकदा अनन्यभावे प्रार्थना करूया. हे दयाघन श्री गुरुराया, आपली ही अगाध लीला समजून घेण्यासाठी आणि तिचे वर्णन करण्यासाठी आमची वाणी आणि बुद्धीही अपुरी पडते. आम्ही आपल्या श्री चरणांची शरण आलो आहोत. हे गुरुनाथा, आमचे मस्तक सदैव आपल्या श्रीचरणी शरणागत भावाने झुकलेलेच असू दे. हे गुरुराया, आपल्या कृपाशीर्वादाचा हा जरा आमच्या हृदयात अखंड वाहत राहो. हे दयाघना, हे श्री गुरुराया, हीच आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे. श्री गुरूंचे महत्व सांगताना ज्ञानेश्वर माऊलीच्या अंतकरणातील कृतज्ञता भाव शब्दाशब्दातून पाझरतो. हा केवळ एक उपदेश नसून एखाद्या साधकाने श्री गुरूंच्या चरणांची कसे एकरूप व्हावे याचा जणू आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात त्यांनी गुरुस्तवनाच्या समवेत गुरूंची मानसपूजा ही अत्यंत सुंदर रीतीने मांडली आहे. मानसपूजेच्या आरंभी माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले चफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. साधनेच्या प्रवासात सर्वात महत्वाची पायरी म्हणजे अंतकरण शुद्धी. जोपर्यंत अंतकरण मलिन असते तोपर्यंत तिथे ईश्वरी तत्व किंवा गुरुतत्व स्थापित होऊ शकत नाही. म्हणून माऊली सांगतात की प्रथम आपले अंतकरण शुद्ध करून त्याचा एक सुंदर चौरंग सिद्ध करावा आणि या चौरंगावर अत्यंत श्रद्धेने श्री गुरूंच्या पवित्र पावलांची स्थापना करावी. ही केवळ बाह्यक्रिया नसून ती अंतरामध्ये मनापासून करायची पूजा म्हणजेच मानसपूजा आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी आपल्याला भावजागृतीच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे. भावजागृतीच्या प्रयत्नामध्ये मानसपूजा हाही एक प्रयत्न आहे. मानसपूजा करण्यासाठी कोणत्याही बाह्य वस्तूंची किंवा आसनाची आवश्यकता नाही, कारण मानसपूजा ही मनानेच कल्पना करून भाव ठेवून करायची असते. मानसपूजा ही एक सर्वोच्च आध्यात्मिक शरणागती आहे. मात्र त्यासाठी मन सर्व विचारातून मुक्त व्हावे लागते, चित्त स्थिर व्हावे लागते, तरच खऱ्या अर्थाने गुरूंचे अधिष्ठान होऊ शकते. संत सांगतात, मानसपूजा अनन्य भक्तिभावाने करावी. भाव भावना इच्छा आकांक्षा देह मन बुद्धी आणि अहंकार सर्व काही गुरुचरणांवर समर्पित करून गुरूंची मानसपूजा करावी. संपूर्ण शरणागती आणि कृतज्ञता आनंद अनन्य भक्ती शुद्ध प्रेम समर्पण भाव निरभिमानता ही पूजा सामग्री घेऊन मानसपूजा करावी. प्रार्थनेतून मागणे मागावे ते एकच गुरुचरणांच्या अखंड सेवेचे, कारण तेथेच आनंद आहे आणि तेथेच मोक्ष आहे. चला तर मग येत्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वरांनी वर्णिल्याप्रमाणे आज आपणही श्री गुरूंची मानसपूजा करूया. आणि ही मानसपूजा करताना असा भाव ठेवूया की जणू साक्षात ज्ञानोबा माऊलीच आपल्याला मानसपूजा सांगत आहे आणि आपण त्यानुसार भक्तिभावे ही मानसपूजा करत आहोत. सर्वांनी डोळे मिटूया. श्री गुरूंची मानसपूजा करताना आधी त्यांना विराजमान होण्यासाठी आसन द्यायला हवे. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या अंतकरणात पवित्र असे आसन सिद्ध करूया. अंतकरणात पवित्र आसन कसे बरे करणार? त्यासाठी आपण आपले मन गुरुचरणांवर संपूर्णपणे शरणागत करूया. आपल्या मनातील सर्व विचार आणि विकार नष्ट व्हावेत यासाठी ते गुरुचरणांवर समर्पित करूया. आपल्या मनातील सर्व विचार आणि विकार दूर झाल्याने आता आपले अंतकरण शुद्ध, स्थिर आणि विस्तीर्ण झाले आहे. असे शुद्ध आणि स्थिर अंतकरण हेच श्री गुरूंसाठीचे पवित्र असे आसन आहे. आत्ता या आसनावर आपण श्री गुरूंच्या परम पवित्र आणि सुकोमल पावलांची स्थापना करूया. अंतकरणात गुरुदेवांच्या चरणांची स्थापना करताना त्या सुकोमल चरणांचा स्पर्श आपण अंतकरणाच्या पवित्र आसनावर अनुभवत आहोत. आपल्या अंतकरण रूपी आसनावर श्रींचे पावले स्थापन झाली आहेत, त्यामुळे आपले मन कृतज्ञतेने भरून आले आहे. याच कृतज्ञता भावाने आपण आपल्या दोन्ही हातांची ओंजळ केली आहे. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये आणि मन या ओंजळीत कळ्यांच्या रूपात सामावली आहेत. इंद्रिये आणि मनरूपी कळ्यांची ही ओंजळ आपण गुरु चरणांसमोर धरली आहे. आपल्या अंतकरणातील श्री गुरूंचे ते परम पवित्र चरण आपण न्याहाळत आहोत. गुरुचरण न्याहाळताना आपला कृतज्ञता भाव अधिकच वाढला आहे. आत्ता हे ओंजळ रूपी अर्घ्य आपण कृतज्ञतापूर्वक गुरुचरणांवर अर्पित करत आहोत. कृतज्ञतेची ओंजळ गुरुचरणांवर अर्पित करताना आपल्या अंतकरणात श्री गुरूंप्रती अनन्य भक्तिभाव दाटून आला आहे. त्या कृतज्ञता जलात आपल्या सर्व इच्छा आणि वासना विरून गेले आहेत. गुरुदेवा, ही कृतज्ञतेची स्थिती अखंड अनुभवता येऊ दे. आता केवळ आणि केवळ श्री गुरुचरणांची एकरूप होण्याची एकच शुद्ध इच्छा आपल्या अंतकरणात उरली आहे. त्या पवित्र इच्छेच्या रूपात चंदनी सुगंधित गंध तयार झाले आहे. हे इच्छारूपी गंध आपण गुरुचरणांना साक्षात लावत आहोत आणि मनोमन म्हणत आहोत, गुरुदेवा केवळ एकच आणि एकच मागणे आहे, आपल्या चरणांची एकरूप होता येऊ दे. त्या चरणांवरील गंधाकडे पाहताना आपल्या अंतकरणात आपल्या गुरूंप्रतीचे पवित्र आणि अथांग प्रेम उफाळून आले आहे. आता गुरूंवरील या पवित्र प्रेमाचे अनन्य भक्तीचे कोणत्याही मोहाने न ढळणाऱ्या निष्कलंक अशा निष्ठेचे अलंकार आपण श्री गुरूंच्या चरणांवर अर्पण करत आहोत. हे गुरुदेवा, आपल्यावरील आमचे पवित्र प्रेम, अनन्य भक्ती, दृढ श्रद्धा आणि निष्कलंक निष्ठा अढळ राहू दे. हे गुरुदेवा, अढळ राहू दे. या सरशी आपल्या अंतकरणात श्री गुरूंविषयीचा अपार भक्तिभाव अधिकच उचंबळून येत आहे. त्यामुळे आपल्या अंतकरणात अष्टसात्विक भावाचे कमळ उमरले आहे. त्या अष्टभाव कमळाचा आनंदरूपी सुगंध सर्वत्र दरवळू लागला आहे. हे अष्टभाव कमळ आपण श्री गुरूंच्या चरणी समर्पित करत आहोत. गुरुदेवा, गुरुचरण स्मरणातला आनंद आम्हाला सदैव अनुभवता येऊ दे, सदैव अनुभवता येऊ दे. आत्ता आपल्या मनात मी कोणीच नाही, जे आहे ते सर्व काही गुरुच आहेत असा भाव निर्माण होत आहे आणि याच भावस्थितीत आपण स्वतःतील अहंकार रूपी धूप श्री गुरु चरणांजवळ जाळत आहोत. गुरुदेवा, आमचा अहंकार समूळ नष्ट होऊन तुमचे चैतन्य ग्रहण होऊ दे. अहंकार गुरु चरणांजवळ जळून नष्ट झाल्यामुळे आता स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच पूर्णपणे नष्ट झाली आहे. आपला मीपणा नष्ट झाला आहे. त्यामुळे अंतरंगातील परमतत्वाचेच आपल्याला दर्शन होऊ लागले आहे. आणि तेवढ्यात आपल्या अंतकरणात निरभिमानतेची ज्योत प्रज्वलित झाली आहे. या निरभिमानतेच्या ज्योतीने सर्वांनी श्रीचरणांची आरती करूया. हे गुरुनाथा, तुम्हीच सर्वत्र आणि सर्व काही आहात ही अखंड जाणीव आम्हाला असू दे. आमच्या अंतकरणात निरभिमानतेची ज्योत सदा सर्व काळ तेवत राहू दे. हे गुरुनाथा, आम्हाला तुमच्या चरणी प्रत्येक क्षणी राहता येऊ दे अशी आर्त प्रार्थना आहे. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण. आता अहंकार आधीच चढून भस्म झाला आहे. सर्व इंद्रियही कळ्यांच्या रूपात गुरुचरणी समर्पित झाली. आता उरला तो आपला देह आणि प्राण. निरभिमानतेच्या या आरतीनंतर तेही गुरुपादुका रूपात श्री गुरूंच्या चरणांची समर्पित करावे असे आपल्याला वाटत आहे. तेव्हा आता देह आणि प्राण या दोन्हींच्या पादुका बनवून ते श्री गुरूंना अर्पण करूया. एकदा का स्वतःला अर्पण केले की मग ऐहिक सुखभोग किंवा मोक्षाची इच्छा या गोष्टींना अर्थ उरत नाही. म्हणूनच आपण हे सर्व सुखभोग आणि मोक्ष यांच्या इच्छारूपी लिंबांचे लिंब लोण श्री गुरुचरणावरून उतरूया. या सर्वांमुळे आपल्या सर्वांमध्ये श्री गुरूंप्रती अनन्य भाव निर्माण झाला आहे. याच अनन्य भावाने आता आपण गुरु चरणांची पूर्णपणे नतमस्तक झालो आहोत. ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरींचा जडपास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाना. ज्या सद्गुरूंच्या किंवा त्यांच्या पादुकांच्या सहवासामुळे मला या संसाराविषयी विरक्ती प्राप्त झाली, माझ्या मनातील सर्व भ्रम आणि अज्ञान नष्ट झाले, ज्यांनी मला साक्षात परमात्म्याची अनुभूती करून दिली, त्या माझ्या सद्गुरूंच्या पादुकांचे ऋण मी कसे विसरू. ते विसरणे अशक्यच आहे. अशा त्या भवतारक गुरुपादुका सदैव सदैव आपल्या हृदय मंदिरी वास करू देत. आज श्री गुरूंच्या परमकृपेनेच आपल्याला त्यांची मानसपूजा करून त्याद्वारे स्वतःलाच श्रीचरणी समर्पित करण्याची संधी मिळाली. आपल्या हृदय मंदिरात हीच भक्तिमय स्थिती अनुभवत राहूया. गुरुचरणांचे गुरु पादुकांचे महात्म्य वर्णन करताना म्हटले आहे, चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकान। गुरुनी संपूर्ण चराचर सृष्टी आणि जगातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू व्यापलेली आहे अशा गुरुरायांची माझी अखंड भेट होत असते, म्हणजेच गुरूंचे केवळ एका देहापुरते मर्यादित वास्तव्य नसून ते सर्वत्र व्याप्त आहेत, त्यामुळे त्यांच्या चैतन्याची मला सतत अनुभूती येते। गुरूंच्या कृपेने माझा आत्मा परमपदाशी म्हणजे ईश्वराशी किंवा मोक्षाशी एकरूप झाल्याची अनुभूती मला घेता येते। हा जो आत्मसाक्षात्काराचा परमानंद मला मिळाला आहे तो केवळ गुरूंच्याच आशीर्वादामुळे शक्य झाला आहे अशा त्या वंदनीय गुरुपादुकांना मी कसे विसरू शकेन, अर्थात मी त्यांना कधीही विसरणार नाही। अशा या चराचरव्यापी श्री गुरूंचे महात्म्य त्यांची चराचर व्यापकता अनुभवण्यासाठी एक सुंदर गुरु शिष्य कथा आता आपण ऐकूया आणि ही कथा श्रवण करताना आपण गुरु महात्म्य आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया। विजयनगर साम्राज्याचा तो सुवर्ण काळ होता। त्या काळात कनकदास नावाचे एक थोर व्यक्तिमत्व होते। त्यांचा जन्म कुरुबा म्हणजे मेंढपाळ समाजात, परंतु एका शूर जहागीरदार घराण्यात झाला। ते महान पराक्रमी वीर होते। एकदा एका भीषण युद्धात त्यांनी मृत्यूचे तांडव पाहिले। मानवी जीवन कसे नश्वर आणि क्षणभंगूर आहे हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले। ही वास्तविकता समजल्यावर भौतिक वैभवाचा, पराक्रमाचा किंवा साम्राज्याचा केवळ डोलारा असतो आणि तो क्षणार्धात कोसळू शकतो हे त्यांना उमजले। त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला आणि ते आत्मज्ञानाच्या शोधात बाहेर पडले। त्यावेळी साक्षात महाज्ञानी व्यासराज हे विजयनगरचे कुलगुरु होते। कनकदास थेट व्यासराजांकडे त्यांच्या मठात पोचले आणि त्यांनी व्यासराजांचे चरण धरले आणि म्हणाले, मला आपला शिष्य करून घ्या। व्यासराजांनी कनकदासांना पाहिले, त्यांच्या पारखी दृष्टीतून काही सुटले नाही। त्यांनी कनकदासांची आंतरिक भक्ती ओळखली। कनकदासांच्या भक्ती निखाऱ्यावर फुंकर घालण्याची आवश्यकता होती। व्यासराजांनी ती फुंकर घालण्याचे ठरवले। त्यांनी कनकदासांना आपला शिष्य करून घेतले। एके दिवशी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांची एक अनोखी परीक्षा घेण्याचे ठरवले। व्यासराजांनी मठात केळ्यांचे गड आणून ठेवले। नंतर त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले। इतर शिष्यांसमवेत कनकदासही तेथे आले। गुरुनी तेथे आलेल्या प्रत्येकाच्या हातात एक एक केळं दिले आणि नंतर त्यांनी सर्वांना एक अट घातली। ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, हे केळं प्रत्येकाने अशा स्थळी जाऊन खा जिथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. एक क्षण जरी कुणाची दृष्टी तुमच्यावर पडली किंवा कोणी पाहत असताना तुम्ही केळं खाल्ले तर तुम्ही परीक्षेत अपयशी ठराल. जा, स्वतःला सिद्ध करा. शिष्य आनंदाने तेथून निघाले. त्यांना वाटले ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. मग त्यांच्यापैकी कोणी घनदाट जंगलात झाडांच्या आड लपून केळं खाऊन आले, कोणी आपल्या खोलीला कुलूप घालून आत बसून केळं खाल्लं, कोणी खोलीत अंधार केला आणि केळं खाल्ले, तर कोणी निर्जन गुहेत जाऊन केळं खाऊन आले. काही तासातच सर्व शिष्य केळं खाऊन मठात परतले. सर्वजण आनंदी दिसत होते. त्यांनी गुरुंना सांगितले, गुरुदेव आम्ही अट पाळली आहे, आम्हाला कोणीही पाहत नव्हते तेव्हा आम्ही केळं खाल्ले. आता सर्वजण कनकदासांची वाट पाहू लागले. संध्याकाळ झाली तरी कनकदास मात्र मठात परतले नव्हते. ते रात्री उशिरा मठात आले आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या हातातील केळं जसेच्या तसे होते. त्यांनी ते केळं खाल्लेच नव्हते. ते पाहून इतर शिष्य त्यांची चेष्टा करू लागले आणि ते म्हणाले, पाहिलं गुरुदेव ज्याचे एवढे कौतुक करतात त्याला एक साधी अटही पूर्ण करता आली नाही. याला तर लपायला साधी जागाही मिळाली नाही. व्यास राजांनी कनकदासांना जवळ बोलावलं. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. त्यांनी अत्यंत शांतपणे विचारले, कनका तू केळं का खाल्ले नाहीस? तुला अशी कोणतीही जागा सापडली नाही का जिथे कुणीही तुला पाहत नव्हते? कनकदासांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी गुरूंच्या चरणांवर डोके ठेवले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, गुरुदेव तुम्ही मला सांगितले होते की जिथे कोणी पाहत नसेल तिथे केळं खा. मी लपण्यासाठी जंगलात गेलो पण तिथे झाडे, झाडांवरील पक्षी आणि निसर्ग मला पाहत होता. मी गुहेत गेलो, तेथे अंधार होता पण माझा अंतरात्मा मला पाहत होता. मी खोलीचे दार बंद केले पण तिथेही माझा अंतरात्मा मला पाहत होता. मी मनाची कवाडेही बंद करण्याचा प्रयत्न केला पण चराचरात व्याप्त असलेला माझा परमात्मा श्रीकृष्ण तिथे उपस्थित होता. आणि गुरुदेव सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या हृदयात तुमचे ध्यान सुरू होते. तुमचे ध्यान सुरू असल्यामुळे तुम्हीही मला प्रत्येक क्षणी पाहत होता. मला जगात अशी एकही जागा सापडली नाही जिथे परमेश्वर आणि माझे गुरु उपस्थित नव्हते. मग मी केळं कसे खाऊ? अशा स्थितीत ते केळं खाणे म्हणजे माझ्या गुरूंच्या आणि ईश्वराच्या दृष्टीतून चोरी करणेच होते. कनकदासांचे हे उत्तर ऐकताच मठात शांतता पसरली. इतर सर्व शिष्यांच्या मान लाजेने खाली गेल्या. त्यांचा अहंकार गळून पडला. आपण केवळ डोळ्यांनी जग पाहत होतो, स्थूलातून सावधगिरी बाळगत होतो हे सर्वांच्या लक्षात आले. कनकदासांनी चराचरात ईश्वर पाहणे हे गुरुंनी दिलेले ज्ञान मनापासून आत्मसात केले. आपण मात्र कोरडेच राहिलो याची सर्वांना जाणीव झाली. कनकदासांचे हे उत्तर ऐकून गुरु व्यासराजांनी कनकदासांना आलिंगन दिले. आपल्या शिष्याच्या कौतुकाने त्यांच्या नेत्रातून अश्रू ओघळले. गुरु व्यासराजांचे हे अश्रू म्हणजे त्यांचा शिष्य कनकदास मोठ्या परीक्षेत यशस्वी झाल्याची पावतीच होती. भक्त कनकदास यांचा हा प्रसंग म्हणजे केवळ एक कथा नसून ती आध्यात्मिक प्रगल्भतेचे एक उत्तम उदाहरण आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार एका शिष्याची प्रगती कशी होते आणि भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नसून ती अंतर्मनाची स्थिती कशी आहे याचे दर्शन या कथेतून घडते. या कथेतील आध्यात्मिक पैलू आणि त्यातून मिळणारा गुरु महात्म्याचा बोध आपण ग्रहण करूया. गुरु म्हणजे शिष्याच्या अज्ञानाचा पडदा दूर करून त्याला आत्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशाकडे नेणारे दीपस्तंभ असतात. गुरु व्यासराजांनी कनकदासांच्या केवळ बाह्य रूपाकडे किंवा त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीकडे न पाहता त्यांच्या अंतरातील भक्ती पाहिली. हेच खऱ्या सद्गुरूंचे अलौकिक लक्षण आहे. सामान्य मनुष्य केवळ स्थूलदेह आणि बाह्य आचरण पाहतो, परंतु सद्गुरु शिष्याच्या आत्मिक अधिकाराची त्याच्या अंतरात असलेल्या भक्तिभावाची पारख करतात. त्याच पारखी दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी विश्वभरातील करोडो लोकांमधून आपल्यासारख्या जीवांना पारखले आहे. त्यांना आपले साधक म्हणून निवडले आहे. यात आपले काही नसून ही केवळ श्री गुरूंचीच कृपादृष्टी आहे. याविषयी आपल्याला किती कृतज्ञता वाटायला हवी. खरंच याविषयी आपण निरंतर कृतज्ञ राहूया. गुरुदेव व्यासराजांनी सर्व शिष्यांना एक परीक्षा म्हणून कोणी पाहत नसेल अशा ठिकाणी केळं खाण्यास सांगितले. इतर शिष्यांनी एकांताचा शोध घेतला कारण त्यांची दृष्टी स्थूल होती. त्यांना वाटले की माणसांच्या नजरेपासून लपणे म्हणजेच कुणीही न पाहणे. कनकदासांनी मात्र चराचरात व्याप्त गुरुतत्वाचे दर्शन घेतल्यामुळे ते केळं न खाताच परत आले. हाच खरा गुरुबोध आहे की ईश्वर किंवा गुरु कधीही आपल्यापासून वेगळे किंवा दूर नसतात. ते आपल्या प्रत्येक कृतीचे आणि प्रत्येक विचाराचे निरंतर साक्षीदार आहेत. तो परमात्मा किंवा ईश्वर सहस्रो लाखो नेत्रांनी आपल्याला पाहत असतो. आपण त्याच्यापासून काही लपवू शकत नाही. कनकदासांच्या या प्रगल्भ उत्तरामुळे इतर शिष्यांचा अहंकार गळून पडला. सद्गुरूंच्या सान्निध्यात राहणे म्हणजे केवळ शरीराने त्यांच्या जवळ असणे नव्हे तर सदैव ईश्वरी सान्निध्याची जाणीव ठेवणे आपण सर्वांनीही यातून शिकून प्रयत्न करूया. चराचरात वास करणारे गुरुदेव सहस्रो लाखो नेत्रांनी आपल्याकडे पाहत आहेत. आपण त्यांच्यापासून काहीच लपवू शकत नाही. हा भाव निरंतर ठेवून त्यांचे चराचर व्यापी अस्तित्व आपल्याला अनुभवायचे आहे हे स्मरणात ठेवूया. या कथेतून आपल्याला हेही शिकायला मिळते की गुरु जे सांगतात ते केवळ वरवर न ऐकता त्याच्या मूळ तत्वाशी एकरूप होणे ही खरी शिष्याची वृत्ती होय. कनकदासांनी केवळ गुरूंचे शब्द न ऐकता गुरूंची शिकवण अंगीकारली, त्यामुळे गुरु त्यांच्यावर प्रसन्न झाले. कनकदासांनी व्यक्त केलेले विचार ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे. ते म्हणतात, माझ्या हृदयात तुमचे ध्यान होते आणि त्यामुळे तुम्हीही मला पाहत होतात. जेव्हा शिष्याला आपल्या प्रत्येक विचारात, श्वासात आणि कृतीत गुरूंचे अस्तित्व जाणवू लागते तेव्हा तो परमपदाचा अधिकारी बनतो. जो शिष्य चराचरात गुरूंचा आणि ईश्वराचा अंश पाहतो त्याच्यासाठी जगातील कोणतीही जागा एकांत राहत नाही, तर ती तीर्थ बनते. आपल्या अंतर्मनात गुरूंचे अस्तित्व जागृत ठेवणाराच खरा ज्ञानी आणि यशस्वी साधक ठरतो. आपण जेव्हा कोणासमोरही नसतो तेव्हाही आपण आपल्या सद्गुरूंच्या दृष्टिक्षेपात असतो. हा भाव म्हणजेच खऱ्या गुरुभक्तीची आणि साधनेची फलश्रुती आहे. आपण सर्वांनी स्मरणात ठेवूया, आपल्या अंतर्मनावर करूया. देव सर्वत्र आहे हे लक्षात घेऊन जो वागतो त्याचे वागणे आपोआपच पवित्र आणि पारदर्शक होते. कनकदासांनी जसे ही स्थिती अनुभवली त्याप्रमाणे आपणही निरंतर चराचरात व्यापलेले श्री गुरूंचे तत्व अनुभवत राहूया. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपले वागणे बोलणे निर्मळ आणि पारदर्शक राहील. आत्ता आपण सर्वांनी मिळून एकदा त्या चराचर व्यापी श्री गुरूंच्या चरणी अनन्य भावे नतमस्तक होऊन प्रार्थना करूया. हे गुरुदेवा, कनकदासांप्रमाणे आम्हाला कणाकणात आपले अस्तित्व अनुभवण्याची दृष्टी द्या. हे गुरुदेवा, आमच्यातील अहंकाराचा नाश करून आम्हाला सदैव आपल्या चरणी लीन ठेवा. हे गुरुनाथा, आम्ही आपल्या श्रीचरणी मस्तक नमवून शरणागत झालो आहोत. गुरुनाथा, आमच्यासाठी आपणच गुरु आणि आपणच भगवंत आहात. आपण आमचे हरी आहात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा त्रिदेवांची तत्वे आपल्यातच सामावलेली आहेत. हे गुरुनाथा, आपण मानवी देहात अवतरलेले साक्षात भगवंत आहात. आपण चराचर व्यापी आहात. आम्ही आमचे मस्तक नमवून पुन्हा पुन्हा आपल्या चरणी शरण आलो आहोत. पुन्हा पुन्हा आपल्या चरणी शरण आलो आहोत. हे गुरुनाथा, आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत. श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होताच आपल्याला आज त्यांच्यातील त्रिदेव तत्वांची अनुभूती घेता आली आणि आपले मन पूर्णपणे गुरुचरणी समर्पित झाले. गुरु शिष्यांचे नाते हे अत्यंत सुंदर आणि अनमोल आहे. या अनमोल आणि पवित्र नात्याचे मोल करता येणे अशक्यच आहे. जन्मोजन्मीच्या असलेल्या या गुरु शिष्याच्या पवित्र नात्याविषयी केवळ गुरु आणि शिष्य जाणू शकतात. असे हे गुरु शिष्याचे नाते शब्दांच्या पलीकडले आहे. आता आपण गुरु शिष्यांच्या नात्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या दैवी गुरु परंपरेचे आशीर्वाद घेऊया. सनातन संस्थेची गुरु परंपरा दैवी आहे, जी आद्य शंकराचार्यांपासून चालत आली आहे. श्री आद्य शंकराचार्य यांनी स्वतः स्थापन केलेल्या चार पीठांपैकी बद्रीनाथ पीठाच्या अंतर्गत येणारा आनंद संप्रदाय त्यांनी त्यांचे शिष्य तोटकाचार्य यांना सोपवला होता. आणि याच परंपरेतील श्रीमत परमहंस चंद्रशेखरानंद हे महातपस्वी सिद्ध पुरुष होते. श्रीमत परमहंस चंद्रशेखरानंद यांनी श्री अनंतानंद साईश यांची शिष्य म्हणून निवड केली. श्री अनंतानंद साईश यांनी परमपूज्य भक्तराज महाराजांना आपले शिष्य केले, तर परमपूज्य भक्तराज महाराज यांनी अध्यात्म प्रसाराच्या कार्यासाठी डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांना शिष्यत्व दिले. सनातन संस्थेची ही गुरु परंपरा दैवी असल्याने या परंपरेतील सर्वच गुरु दैवी अंशाचे आहेत. ही गुरु परंपरा धर्मसंस्थापनेची अद्वितीय गुरु परंपरा आहे. आदर्श गुरु शिष्य कसे असावेत याचे या कलियुगातील प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे याच गुरु परंपरेतील परमपूज्य भक्तराज महाराज आणि शिष्य परमपूज्य गुरुदेव. गुरु ही दैवी आणि गुरु पदापर्यंत पोचलेला शिष्य ही दैवी. त्यांचा दैवी सहवास आणि सत्संग आपल्याला तत्वरूपाने अखंड मिळत आहे हे आपल्या सर्वांचे परमभाग्यच आहे. गुरुदेवांची तीव्र साधना जाणणे आणि त्यांच्या गुणांचे त्यांच्या दिव्य चरित्राचे गुणगान करणे हे आपल्या आवाक्याच्या पलीकडले आहे. या दैवी गुरु परंपरेतील गुरु शिष्यांना कोटी कोटी वंदन करूया. परमपूज्य भक्तराज महाराज यांचे परमशिष्य असलेले आपले गुरुदेव आज सच्चिदानंद परब्रह्म या उच्चतम आध्यात्मिक स्थितीला पोचलेले आहेत. परमपूज्य बाबांच्याच आशीर्वादाने परमपूज्य गुरुदेव आज सहस्रो साधकांना आणि समाजाला साधनेची दिशा देणारे आध्यात्मिक गुरु मोक्ष गुरु आहेत. परमपूज्य गुरुदेव राष्ट्र धर्म प्रेमींमध्ये राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करून त्यांना हिंदू राष्ट्रासाठी कृतिशील करणारे राष्ट्रगुरु आणि धर्मगुरु आहेत. अखिल जगताच्या उद्धारासाठीच कार्यरत असणारे जगद्गुरु आहेत. परमपूज्य भक्तराज महाराज रूपी दैवी गुरूंचे दैवी शिष्य ते दैवी गुरु असा परात्पर गुरुदेवांचा दैवी साधना प्रवास आहे. याची दिव्य अनुभूती घेण्याचा सुंदर योग आज या भक्ती सत्संगात जुळून आला आहे. आपण सर्वांनी गुरु तत्वाच्या या दैवी गुरु लीलेचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊया. वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वसिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. त्रेता युगामध्ये श्री विष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभू श्री रामाने महर्षी वसिष्ठांना गुरु मानून शिष्य भावाने त्यांची सेवा केली. प्रभू श्री रामचंद्र स्वतः अवतारी असूनही त्यांनी महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे राज्य कारभार केला. त्यानंतर द्वापरयुगात श्री विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्री कृष्णाने गुरुकुल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्या. सांदीपनी ऋषींकडून 64 दिवसात 64 कला आत्मसात केल्या. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी या कलियुगात व्यावहारिक जगतात उच्च पदावर असताना, उच्च विद्या विभूषित असताना आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचार तज्ज्ञ असतानाही अध्यात्माच्या ओढीने अनेक संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला. अध्यात्माचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यावर स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष 1987 मध्ये त्यांची परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुभेट झाली. गुरुभेटीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे गुरुचरणी समर्पित केले. परमपूज्य बाबांनी सांगितल्याप्रमाणे तन मन धनाचा त्याग केला. गुरु सेवेद्वारे तनाचा त्याग, नामाद्वारे मनाचा त्याग आणि आपले मानसोपचार केंद्र अर्पण करून धनाचा त्याग, अशा प्रकारे सर्वस्वाचा त्याग करून गुरुदेवानी अवघ्या 1.5 वर्षात गुरुप्राप्ती केली. असे हे संत भक्तराज महाराजांचे शिष्योत्तम म्हणजे आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव. आपण सारे गुरुदेवांचे साधक आहोत. शिष्याने गुरूंची सेवा करणे, त्यांचे आज्ञापालन करणे आणि त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण करणे ही शिष्याची साधनाच असते. गुरूंचा महिमा गाणे, त्यांच्या दिव्य कार्याची कीर्ती सर्व दूर पसरवणे आणि त्यांच्या चरणी लीन होणे ही आपली साधनाच आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्ष गुरुच आपल्या शिष्याच्या साधनेवर आणि गुणांवर प्रसन्न होऊन त्याची प्रशंसा करतात, तो क्षण त्या शिष्याच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा आणि परमोच्च गौरवाचा असतो. शिष्याची गुरुभक्ती जेव्हा परमोच्च बिंदूला पोचते तेव्हा गुरूंचे हृदय प्रेमाने भरून येते. आपल्या गुरुदेवानी त्यांचे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज यांची अनन्य भावाने सेवा केली. त्यांची आदर्श गुरुसेवा आणि संपूर्ण समर्पण करून परमपूज्य बाबांचे मन जिंकले. त्यामुळे परमपूज्य बाबांच्या मुखातून त्यांच्याबद्दल नेहमीच कौतुकाची सुमने उमलत असत. त्यांच्यावर प्रसन्न होऊन परमपूज्य बाबांनी गुरुदेवांच्या संदर्भात काढलेले कौतुकोद्गार आज आपण ऐकूया. आपल्या गुरुदेवांचे श्रेष्ठत्व जाणणे आपल्यासाठी अशक्य आहे, त्यामुळे ते आपण गाण्यापेक्षा त्यांच्याच गुरूंच्या श्रीमुखातून श्रवण करूया. त्याद्वारे गुरुदेवांचा महिमा आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. परमपूज्य बाबा परमपूज्य गुरुदेवांना डॉक्टर म्हणायचे. परमपूज्य बाबांचे अनेक शिष्य सांगायचे की बाबांच्या मुखी डॉक्टर हे नाव सारखे असायचे. म्हणजे बाबा सतत गुरुदेवांची आठवण काढायचे. यातूनच गुरुदेवांनी बाबांचे मन किती जिंकले असेल हे लक्षात येते. गुरुदेवांनी साधना करून तन मन धन आणि सर्वस्व आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केले, त्यामुळे त्यांचे स्वतःचे असे काही राहिलेच नाही. ह्यामुळेच परमपूज्य बाबा एकदा गुरुदेवांना म्हणाले, तुमची मीपणाची जाणीव नष्ट झाली आहे. कुठल्याही संतांकडे गेल्यास ते हेच सांगतील. वर्ष 1995 मध्ये एक ज्योतिषी परमपूज्य बाबांकडे आले होते. त्यांनी बाबांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला. त्यांना परमपूज्य गुरुदेवांची ओळख करून देताना बाबा म्हणाले, यांची आणि माझी पत्रिका एकच आहे. परमपूज्य बाबांच्या या वाक्यातून गुरुदेव परमपूज्य बाबांची किती एकरूप झाले होते याची प्रचिती येते. गुरुतत्व एकच असते हेही आपल्याला लक्षात येते. एकदा परमपूज्य बाबा गुरुदेवांना म्हणाले, तुम्ही तर परमतत्व आहात, पाहत रहा. परमपूज्य भक्तराज महाराज यांनी गुरुदेवांना 1992 ते 1995 या काळात धर्मप्रसार करण्याचा आशीर्वाद दिला. परमपूज्य बाबांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष 1992 मध्ये बाबांनी गुरुदेवांना सांगितले, आता महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करा. वर्ष 1993 मध्ये बाबांनी सांगितले, आता भारतभर धर्माचा प्रसार करा. आणि वर्ष 1995 मध्ये बाबांनी गुरुदेवांना सांगितले, आता जगभर धर्माचा प्रसार करा. यावेळी गुरुदेवांनी परमपूज्य बाबांनाच विचारले, बाबा अमेरिकेत किंवा अन्य देशात जाण्याचा खर्च कसा करणार, आणि तिथे आपल्या ओळखीचेही कोणी नाही. त्यावर बाबा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही नको जायला, अमेरिकाच तुमच्याजवळ येईल. परमपूज्य बाबांचे बोल आज खरे झाले आहे. त्यानंतर गुरुदेवांना स्थूलातून कुठेही जावे लागले नाही. जगभरातील अनेक देशातील साधक साधनेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. ते साधना आणि सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात येत असतात. जसे परमपूज्य बाबांनी सांगितले तसेच घडत आहे, अगदी शब्द प्रमाण. यातून लक्षात येते की परमपूज्य गुरुदेव परमपूज्य बाबांची किती एकरूप झाले होते. याचीच परमपूज्य बाबांनी प्रचिती दिली. अशा प्रकारे परमपूज्य बाबांनी अनेकदा परमपूज्य गुरुदेवांना त्यांच्या वेगळेपणाची, त्यांच्यातील दिव्यत्वाची जाणीव करून दिली आणि त्यांना अध्यात्म प्रसाराचा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचा भला मोठा डोलारा सांभाळण्याचे बळ दिले. खरच आपले गुरुदेव किती महान आहेत, ज्यांनी दृढ श्रद्धेने आणि निष्ठेने साधना करून आपल्या गुरूंचे मन जिंकले. आपले गुरुदेव खरेच महान आहेत. या दैवी गुरूंच्या चरणी भावपूर्ण वंदन करून कृतज्ञता भावाची शब्द सुमने त्यांच्या स्वीचरणी आपण समर्पित करूया. आपण सर्वांनी हात जोडूया. परमपूज्य बाबा, तुम्हीच आम्हाला परमपूज्य डॉक्टर दिलेत. केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच आम्हाला परमपूज्य डॉक्टरांसारखे महान अवतारी मोक्षगुरु लाभले आहेत. आज गुरुदेवांमध्ये आम्ही अखिल विश्वातील जनांप्रती अनुभवत असलेली अपार प्रीती, वात्सल्य आणि करुणा हा सर्व आपल्याच दैवी गुणांचा परिपाक आहे. श्रीमत परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश यांच्यासारख्या महान गुरु परंपरेत साधना करताना आम्हाला नित्य आनंदमय स्थिती आणि मुक्तीची अनुभूती, म्हणजेच नित्यानंद आणि मुक्तानंद अनुभवायला देऊन आमचे जीवन आपण कृतार्थ केलेत. आपल्यासारखी दैवी गुरु परंपरा आम्हाला लाभली याविषयी आम्ही धन्य झालो. परमपूज्य बाबा, आम्ही धन्य झालो. आम्ही धन्य धन्य झालो. आजच्या भक्ती सत्संगात आपल्या दैवी गुरूंची गाथा जणू आपण ऐकत आहोत. या दैवी गुरूंच्या गाथेच्या श्रवणाने आणि अनुभवाने आपल्या सर्वांचीही गुरुचरण प्राप्तीची ओढ निश्चितच वाढली असेल. अशा या महान गुरु शिष्य परंपरेतील एक भाग बनण्याचे भाग्य आपल्यालाही लाभले आहे. खरच आपण किती भाग्यवान आहोत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी ज्याप्रमाणे आपल्या गुरूंचे मन जिंकले, त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही निष्ठेने साधना करून गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे. आपल्यालाही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रमाणेच गुरुप्राप्तीचा तीव्र ध्यास मनी घेऊन असेच गुरूंचे परमशिष्य बनायचे आहे. असाच शुभनिश्चय या क्षणी आपण सर्वांनी करूया. गुरु पौर्णिमा हा केवळ एक उत्सव नव्हे, तर क्षणोक्षणी आपल्यावर होणाऱ्या श्री गुरुकृपेचे स्मरण करण्याचा पावन क्षण आहे. आणि म्हणूनच आपण तीच गुरुकृपा स्मरत श्री गुरुंना कृतज्ञतापूर्वक सांगूया. कितीदा पडलो वाटेवरती, गुरुदेवा तुम्हीच हात दिलात. हरवून गेलो भवसागरी, गुरुदेवा तुम्हीच किनारा झालात. माझे म्हणावे असे काय, सारे तुमचेच दान. गुरुदेवा तुमच्या चरणी अर्पुतरी काय. डोळ्यातील अश्रू अन हृदयातील कृतज्ञते विना, गुरुदेवा तुमच्या चरणी अर्पुतरी काय. अज्ञानाच्या अंधारातून साधनेच्या प्रकाशाकडे नेणारे, निराशेच्या क्षणी आधार देणारे आणि आपल्यातील दोष अहम यावर मात करण्यासाठी प्रत्येक पावलावरच दिशा देणारे असे आहेत आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी साक्षात मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या परमकृपेस पात्र बनण्याचे ध्येय ठेवूया. आणि हीच गुरुदक्षिणा श्री गुरूंच्या चरणी भक्तिभावाने समर्पित करूया. भक्ती सत्संगाच्या अंतिम टप्प्यात समापनाकडे वळताना सच्चिदानंद स्वरूपी गुरूंचे पुन्हा एक वार भावपूर्ण स्मरण करूया. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या मोक्ष गुरूंच्या चरणी शरणागतीने नतमस्तक होऊया. भक्त जनांचे सर्वस्व असलेल्या गुरुदेवांची स्तुती करून त्यांना आळवूया आणि साक्षात गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवूया. त्यांचे दिव्य रूप आपल्या डोळ्यासमोर आणून गुरुचरणी कोटी कोटी स्तुती सुमने कृतज्ञतापूर्वक समर्पित करूया. आपले गुरुदेव हेच आपले आराध्य आणि तेच आपली आराधना आहेत. आपले गुरुदेव हेच आपले गोविंद आहेत, तेच आपले ईश्वर आहेत. गुरुच साक्षात सच्चिदानंद, गुरुच परब्रह्म आणि गुरुच भगवंत आहेत. आपले गुरु दिव्य, अनंत, अमर्याद आणि रहस्यमयी आहेत. गुरुसेवा हीच आपली सर्वोत्तम पूजा आहे. अशा परमप्रिय आणि साक्षात वात्सल्य सिंधू करुणाकर गुरुदेवांची तन मन बुद्धीने विनम्र होऊन त्यांच्या श्रद्धेय चरणांना वंदन करत आहोत. गुरूंचे दर्शन हेच आपल्या जीवनातील सौख्य आहे. आपल्याला गुरुविना अन्य काही काहीच माहीत नाही, म्हणून दिवस रात्र आपण गुरुनामाचा जप करत आहोत. रात्रंदिवस आपण केवळ गुरूंचेच ध्यान करत आहोत. आत्ता पण गुरूंच्या पवित्र चरणांना अभिषेक करून ते चरणतीर्थ ग्रहण करत आहोत. गुरुना शरण जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरे काही साधन नाही. केवळ आणि केवळ गुरुदेव हाच आपला अंतिम आसरा आहे. साक्षात परब्रह्माची अनुभूती देणारे सच्चिदानंद गुरुच आपल्या सर्वांना आत्मज्ञानाचा बोध करून देणारे साक्षात ज्ञानस्वरूप आहेत. अंतकरणात गुरूंच्या सगुण रूपाचे चिंतन करणे हेच त्याचे खरे ध्यान आहे. त्यामुळे साधक आपल्या हृदयात ज्यांचे सतत ध्यान करतात असे साधक हृदयाधिराज आहेत. तेच आपले परमप्रिय आणि तेच आपले स्वामी आहेत. गुरु हे निराकार ईश्वराचे साकार रूप आहेत. गुरुच अनादि अनंत आणि सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ असलेल्या ओंकार नादाप्रमाणे सर्वव्यापी आहेत. अशा श्री गुरूंच्या चरणी आपण स्वतःचे सर्वस्व समर्पित करत आहोत. साधनेचा अंतिम टप्पा म्हणजे शरणागती. म्हणून आपण दोन्ही हात जोडून अहंकार त्यागून गुरूंच्या चरणी लीन राहूया. श्री गुरूंच्या चरणांची संपूर्ण शरण जाऊया. या संसार सागरात गुरूंशिवाय आपल्याला दुसरे कोणतेही आश्रयस्थान नाही. जसे मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसे गुरूंच्या स्मरणाशिवाय आपण जगू शकत नाही. गुरुच आपला अंतिम आणि परमोच्च आधार आहेत. गुरुच सर्वश्रेष्ठ आहेत आणि तेच आपले जीवन सर्वस्व आहेत. या भावाने पुन्हा 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 आणि पुन्हा पुन्हा त्यांचे चरण घट्ट धरून मनोभावे वंदन करूया. ज्यांच्या परमकृपेने साक्षात मोक्षाची प्राप्ती होते अशा मोक्ष गुरूंच्या चरणी साक्षात परमेश्वर स्वरूप परब्रह्म स्वरूप जगदोद्धारक परमगुरुना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन। सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला। याविषयी आपण गुरुदेवांच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया।